93.5 Red FM वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये प्रशासनाला उशिरा का होईना जाग आली म्हणायची, पण जाग येण्यासाठी एक महिला आणि तिची 8 वर्षांची भाची या दोघांचा करुण अंत व्हावा. प्रचंड वाईट गोष्ट. 28 तारखेला घडलेली ही घटना. गुरुवारचा दिवस होता आणि खत प्रकल्पामध्ये कचऱ्याचा ढीग कोसळून एक महिला तिच्या 8 वर्षाच्या भाचीसोबत तिचा करुण अंत झाला. आणि ही घटना घडल्यानंतर महानगरपालिकेनं काही पावलं उचलली. शहरामध्ये सुमारे 2000 कचरा वेचक महिला आहेत, कामं करतात. त्यातल्या 40 ज्या महिला आहेत त्या कचरा डेपोमध्ये काम करतात. ह्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पहिले सुद्धा इरणीवर आला होता. पहिले सुद्धा हा विचार झाला होता की या ज्या महिला आहेत त्यांना आपण घरोघरी पाठवूयात आणि कचऱ्याचं संकलन करायला लावूया. पण या गोष्टीवरती काही विचार केला गेला नाही, संथ प्रक्रिया अवलंबली गेली. पण गुरुवारी घडलेल्या ह्या करुण घटनेनंतर ताबडतोब हा निर्णय घेण्यात आलेला आहे की घरोघरी जाऊन या सगळ्या महिला कचऱ्याचं संकलन करतील, त्यांना आय कार्ड्स वगैरे दिली जातील त्यांची स्वतःची, मुख्य प्रवाहात सुद्धा त्यांना येता येईल आणि जीवाला सुद्धा धोका राहणार नाही. व्हेरी गुड. मॉर्निंग नंबर वनमध्ये खरंच एक वाईट घटना घडते, त्याच्यानंतर पावलं उचलली जातात. लवकरात लवकर ॲक्च्युली सुरक्षिततेची जी काही कामं आहेत, जे निर्णय आहेत, ते तरी वेळच्यावेळी घेऊन टाकले पाहिजेत. ते त्यांमध्ये तरी दिरंगाई नको, नाही का? रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वनमध्ये सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. स्टे ट्यून्ड.